नमस्कार, मी सुधीर बाळकृष्ण महाजनी. आपण रघुवंशातल्या कथा ऐकत आहोत. रघुवंशामध्ये रामाच्या नंतरची पिढी म्हणजे लवकुश, लक्ष्मणाचे दोन पुत्र अंगद आणि चंद्रकेतू, भरताचे दोन पुत्र तक्ष आणि पुष्कल, आणि शत्रुघ्नाचे दोन पुत्र शत्रुघातीन आणि सुबाहू. या सर्व जणांमध्ये, या आठही जणांमध्ये कुश हा वयाने ज्येष्ठ. म्हणजे रामाचे जरी कुशलव असे दोन पुत्र असले, दोन पुत्र होते, पण त्या दोघांमध्येही कुश हा वयाने मोठा. आपण गदी माळगूकरांचं गीत रामायण ऐकतो, त्याच्यामध्येही त्यांनी कुश लव रामायण गाती असं म्हटलेलं आहे. लवकुश रामायण गाती असं नाही म्हटलं, कारण कुश हा वयाने ज्येष्ठ. तर हा कुश पूर्वी अयोध्येमध्ये राहत नव्हता, आधी तो कुशावती नगरीमध्ये राहत होता. ही कुशावती नगरी त्याला रामानी दिलेली होती. रामानी त्या नगरीचा निर्माण केलं होतं आणि त्याला कुशाला ती नगरी त्यांनी दिलेली होती. त्या नगरीमध्ये तो राहत होता. हा कुश तिथे राहत असताना एका रात्री त्याच्या शय्यागृहामध्ये एक स्त्री शिरली आणि राजाला जाग आली. त्यांनी पाहिलं की एका स्त्रीनी आपल्या शय्यागृहामध्ये प्रवेश केलेला आहे. ती स्त्री दुःखी दिसती आहे. म्हणून त्यांनी तिला विचारलं की हे स्त्री आहे, तू कोण आहेस? तू दुःखी दिसती आहे, तुझ्या दुःखाचं कारण काय? माझ्याकडे तू कशी आलीस? इथे तुला अडवलं कसं नाही कोणी? तेव्हा ती स्त्री म्हणाली की मी अयोध्येची अधिष्ठात्री देवता, अयोध्येची अधिदेवता आहे आणि मी तुझ्याकडे एक काम घेऊन आलेली आहे. तेव्हा कुश म्हणाला की कुठलं कार्य तू माझ्याकडे घेऊन आली आहेस? ती म्हणाली की हे राजन, काय सांगू? अरे तुम्ही सगळे इथे, तू कुशामती नगरीमध्ये असतो, तुझे भाऊ त्यांच्या नगरीमध्ये असतात, माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. माझी अवस्था अगदी दयनीय झालेली आहे. माझं प्रवेशद्वार विदीर्ण झालेलं आहे. ज्या राजमार्गावर पूर्वी स्त्री पुरुष भयमुक्त होऊन कधीही रात्री अपरात्रीसुद्धा फिरायचे, त्या ठिकाणी आता राजमार्गावर दिवसासुद्धा जंगली प्राणी, सिंह, वाघ, कोले फिरतात. जे मयूर पूर्वी सुंदर नृत्य करायचे, त्यांची घरं आता उद्ध्वस्त झाल्यामुळे ते वृक्षावर झोपतात आणि त्यांना रानटी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ज्या माझ्या सोपानांवर गजांची सुंदर चित्रे चितारलेली आहेत, जी खरोखरीची वाटतात, त्याच्यावर सिंहांनी आपले पंजे मारून ती छिन्नविच्छिन्न केलेली आहेत. माझे राजवाडे ओस पडलेत, त्याच्यामध्ये सर्प फिरत आहेत. प्रसादांच्या गवाक्षांमध्ये कोळ्याची झाडी झाली आहेत. आणि कहे राजन, तुला काय सांगू? सरयू नदीचे तीर पूजा अर्चांवाचून ओस पडलेले आहेत. तेव्हा हे राजन, तू त्वरित त्या अयोध्या नगरीमध्ये जा आणि तिचं पुनर्वसन कर. त्याबरोबर त्या कुशराजाने तिला सांगितलं की तू निश्चिंत राहा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी करीन. आणि मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांनी आपल्या राजसभेतल्या ब्राह्मणांना हे सगळं वृत्त सांगितलं. त्या ब्राह्मणांनी त्याचं अभिनंदनच केलं आणि ते त्याला म्हणाले की राजन, तुमच्या मोठेपणाचं, तुमच्या महानतेचं हे लक्षण आहे की स्वतः अयोध्येची अधिदेवता तुम्हाला भेटली आणि तिनं तिचं दुःख स्वतःहून तुम्हाला सांगितलं. त्यामुळे तुम्ही आता असं करा की त्वरित अयोध्येला जावा आणि अयोध्येचं पुनर्वसन करा. तेव्हा मग शत्रुघ्नानी, त्या कुशानी आपला रथ सज्ज केला, आपल्याबरोबर निवडक सैन्य घेतलं आणि पुनर्वसनासाठी लागणारी सर्व साधन सामग्री घेतली. कुशला असे कारागीर घेतले आणि त्यांना घेऊन तो अयोध्येच्या दिशेने निघाला. मजल दरमजल करत तो अयोध्येच्या बाहेर येऊन पोचला. अयोध्या नगरीच्या बाहेर येऊन पोचला. त्यांनी आपला रथ तिथे थांबवला आणि सर्व कारागिरांना अयोध्येच्या पुनर्वसनाची सुरुवात करायला सांगितलं. त्याबरोबर सर्व कारागिरांनी काम ते हाती घेतलं आणि हा हा म्हणता पूर्ण केलं, कारण त्यांच्याकडे त्याला लागणारी सगळी साधनसामग्री होती आणि त्याच्या जोरावर त्यांनी ते कार्य हा म्हणता पूर्ण केलं. अयोध्या नगरी परत पुन्हा पहिल्यासारखी सुंदर दिसू लागली. तिचं वैभव कुबेराची अलकानगरी किंवा इंद्राची अमरावती नगरी यांच्या तोडीचं होतं आणि त्या वैभवाला ती पुन्हा प्राप्त झाली आणि तिथेच हा कुश तिथे वास्तव्य करून राहिला. तिथे राहत असताना कुशाला एक दिवस अशी इच्छा झाली की या सरयू नदीमध्ये आपण जलक्रीडा करावी. म्हणून त्यांनी आपल्या स्त्रियांना बरोबर घेतलं आणि सरयू नदीमध्ये त्यांनी जलक्रीडा सुरू केली. नाना प्रकारचे पाण्यातले खेळ त्यांनी त्या आपल्या स्त्रियांबरोबर खेळले आणि त्यानंतर तो मनसोक्त खेळ खेळून तो बाहेर आला आणि पुन्हा आपलं प्रसादन दर्पणामध्ये पाहून आरशामध्ये पाहून करू लागला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या बाहूवरचं बाहुभूषण कुठे दिसत नाही आहे. मग त्याच्या असं लक्षात आलं की हे बहुतेक पाण्यामध्ये पडलं असावं. आता तो राजा एवढा मोठा, त्याला त्याच्या त्या बाहुभूषणाचं काय एवढं विशेष, त्याला दुसरं घेता आलं असतं. पण ते बाहुभूषण त्याच्या दिशेने फार महत्त्वाचं होतं, कारण त्याचा पिता राम यांनी त्याला ते दिलेलं होतं. आपण मागच्या कथेमध्ये असं ऐकलं की अगस्त्य ऋषींनी रामाला ते बाहुभूषण दिलं होतं आणि रामानी ते नंतर आपल्या कुशाला, आपल्या ज्येष्ठ पुत्राला ते दिलं होतं. आणि ते बाहुभूषण पाण्यामध्ये बुडालेलं पाहून त्या कुशाला फार वाईट वाटलं. त्यांनी त्वरित आपल्या सेवकांना बोलावलं, जे पाण्यामध्ये जलतरणामध्ये पोहण्यामध्ये कुशल होते अशा कोळ्यांना बोलावलं आणि त्यांना त्या बाहुभूषणाचा शोध घ्यायला सांगितलं. तेव्हा ते सर्वजण पाण्यामध्ये उतरले. त्यांनी खूप वेळ त्या पाण्या त्या बाहुभूषणाचा शोध घेतला, पण त्यांना ते सापडलं नाही. तेव्हा ते राजाकडे परत आले आणि त्याला म्हणाले की हे बाहुभूषण आम्हाला सापडलं नाही आहे, कारण ते बहुतेक त्या या सरयू नदीमध्ये एक कुमुद नावाचा नाग इथे वस्ती करून असतो, त्यांनी बहुतेक ते घेतलं असावं. आणि मग कुशाने ते ऐकल्यानंतर त्याला अतिशय संताप आला की हा नाग माझं बाहुभूषण घेतो म्हणजे काय. म्हणून त्यांनी त्वरित गरुडास्त्र आपल्या धनुष्याला जोडलं आणि ते पाण्यामध्ये सोडण्यासाठी धनुष्य ताणलं. त्याबरोबर पाणी एकदम असं उसळलं आणि त्याच्यातून एक पुरुष नाग पुरुष स्वरूपामध्ये तो बाहेर आला. त्याच्या हातामध्ये ते बाहुभूषण होतं, ते कुशाला देण्यासाठीच त्याने आपल्या हातामध्ये घेतलेलं होतं. त्याच्याबरोबर त्याची कन्या कुमुदवती ही पण होती. आणि तो आला आणि तो पाण्याच्या वर आला आणि राजाला म्हणाला की हे राजन, मी तुमचं बाहुभूषण कसं घेऊ शकेन, ते साहस मी कसं करू शकेन, पण माझी ही कन्या पाण्यामध्ये खेळत होती, तिनं तिचा चेंडू वर उडवला आणि त्याच्याकडे पाहत असताना तिनं वर पाहिलं तर तुमचं हे बाहुभूषण वरून खाली येत होतं. तिला त्याचं कुतूहल वाटलं, तिनं ते बाहुभूषण घेतलं आणि मला आणून दिलं. मग त्याच्यावरची राजमुद्रा मी पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की हे तुमचंच बाहुभूषण आहे, म्हणून मी तुम्हाला देण्यासाठीच मी वर येत होतो. तेव्हा मग हे सगळं ऐकल्यानंतर मग कुशाचा राग शांत झाला. त्यांनी आपलं गरुडास्त्र परत म्हणजे आवर्त घेतलं आणि मग तो कुमुद त्याला म्हणाला, कुमुद नाग त्याला म्हणाला की हे राजन, तुम्ही ह्या बाहुभूषणाचा परत स्वीकार करा, पण त्याचबरोबर माझी ही कन्या आहे कुमुदवती, तिचाही तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा. मग कुशाला खूप आनंद झाला, त्याने ते बाहुभूषण परत आपल्या बाहूमध्ये घातलं आणि कुमुदवतीशीही विवाह करण्याचं त्यांनी मान्य केलं. आणि मग पुढे कुमुदवती आणि कुशराजा यांचा विवाह झाला. आता हा कुमुद जो होता तो तक्षकाच्या वंशातला पाचवा पुरुष होता, म्हणजे तक्षकाचा पौत्र आणि त्याचा पुत्र म्हणजे कुमुद. तर त्यामुळे काय झालं की कुमुद आणि ज्या वेळेला याचा कुमुदवती आणि कुशाचा विवाह झाला त्याच्यामुळे काय झालं की नागवंश याचा रघुवंशाशी संबंध आला. त्यामुळे पूर्वी काय होतं की कुशाचा या कुमुदाचा पिता जो काश्यप त्याचा वध गरुडाने केलेला होता, त्यामुळे गरुड आणि हा नागवंश याच्यामध्ये वैर होतं. परंतु आता राम हा विष्णूचा अवतार आणि रामाचा पुत्र म्हणजे कुश, त्यामुळे गरुडाशीही त्या सर्पांचं जे वैर होतं ते नाहीसं झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वीवर जे सर्पांचं भय होतं ते या संबंधामुळे नाहीसं झालं. त्यामुळे दोघांचाही, कारण पृथ्वीचा स्वामी जो कुश त्याच्याशी नागवंशाचा संबंध आला, त्यामुळे अशा प्रकारे सर्वांचाच या विवाहामुळे फायदा झाला आणि अशा प्रकारे कुमुदवती आणि कुश यांचा विवाह झाला. अशी ही कुशाची कथा आहे. नमस्कार, धन्यवाद.